चुवरू म्हणोनी पूजिला का चोरू म्हणोनी गांजिला वृष गजी वेढीला केला रावो का सुहृद पासी आले अथवा वैरी वरपडे झाले परी नेणे राती पाहले तेज जेवी साही ऋतु येता आकाशे लिंपिजेची ना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणीजे ना आणि कही एकूपाही आचारू तयाचा ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे सर्वारंभा उटकळे प्रवृत्तीचे तेथ मावळे जळती गा कर्मफळे तेतो आगी दृष्टा दृष्टाचे निनावे भावची जीवी नुगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय सुखे ना शिणे पाषाणू का जेणे माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे आता किती हा विस्तारू जाणे ऐसा आचारू जयाते तोची साचारू गुणाती तू गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे तो आता ऐक म्हणे श्री कृष्ण नाथू मानापमानयो हो तुल्यहा तुल्यहा मित्रारी पक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते गुणांच्या सीमाजनी उल्लंघिल्या ओलांडल्या त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये जे आलेलं आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण पाहिलं. मान आणि अपमान या दोन्ही विषयी जो तुल्य असतो सम असतो तुल्य हा मित्रारी पक्षयो हो ईश्वरू म्हणोनी पूजिला का चोरू म्हणोनी गांजिला दोन्ही गोष्टी तुमच्या बाबत घडू शकतात. कधी कधी तुम्ही जणू ईश्वर इतका मान तुम्हाला मिळू शकतो कधी कधी तुम्ही अगदी चोर अशा पद्धतीने देखील कोणी तुमच्याकडे पाहू शकतं. वृषगजी वेढीला केला रावो किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हत्ती घोडे हे अवतीभोवती जणू वेढा आहे अशा राजासारखा सन्मान तुम्हाला एखाद्या वेळेला क्वचित मिळूही शकतो. का सुहृद पासी आले अथवा वैरी वर पडे झाले अवतीभोवती सुहृद आहेत अथवा वैरी अवतीभोवती तुमच्या आले अशी दोन टोकं तुमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. प्रसंगोपात परी नेणे राती पाहले तेज जेवी पण जसं तेज कधीही रात्र पाहत नाही सूर्य कधीही रात्र पाहत नाही तसा त्याचा बोध या सर्व वेळेला अत्यंत स्थिर असतो. त्याचा बोध मित्र शत्रू मान अपमान याच्या सीमेमध्ये सीमित होत नाही आणि कही एकूपाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे त्याचा आचार जर पाहिला तर कर्म करण्याचा अहंकार त्याच्या ठिकाणी मुळीच दिसत नाही. सर्वारंभा उटकळे प्रवृत्तीचे तेथ मावळले कारण कर्म करण्याचा आरंभ ज्या मीपणाच्या भावानी होतो तो मीपणाचा भावच कर्म करण्याच्या प्रारंभी ज्यांनी काढून टाकलेला आहे त्यामुळे अहंकार विवर्जितच त्याची कर्म होतात. ती प्रवृत्तीच मीपणाची प्रवृत्तीच नाहीशी होऊन ज्याची कर्म होतात जळती गा कर्मफळे ते तो आगी त्याची कर्मफळ देखील त्याला मिळत नाहीत कर्मफळांपासून देखील तो दूर राहतो. सर्वारंभ परित्यागी, कुठल्याही कर्माला आरंभ करताना अहंकार विवर्जित होऊनच कर्माचा आरंभ असतो. आरंभालाच ज्याने अहंकार टाकलेला असतो, दृष्ट अदृष्टाचे निनावे, भावची जीवी नुगवे, सेवी जे का स्वभावे पैठे होय. इहलोक परलोक दृष्ट म्हणजे आता चालू जगामध्ये विशिष्ट मान कीर्ती संपत्ती सत्ता या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आणि मग अदृष्ट म्हणजे परलोकामध्ये देखील मग तर तिथं खूपच मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा भावच त्याच्या ठिकाणी नसतो. जसा आहे तसा जो समाधानी असतो, स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाल्यामुळं जो समाधानी असतो, असं असल्यामुळं दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही गोष्टींची आस त्यांनी टाकून दिलेली असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता हा किती विस्तार करून सांगणार त्याच्या आचाराचा, ज्यांनी या सीमा धुडकावून लावल्या, उल्लंघून टाकल्या. गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे, तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू. हे गुण सत्व रजतम यांच्या सीमा ज्यामुळे त्यांनी ओलांडून टाकल्या, कोणत्या उपायांनी ओलांडून टाकल्या ते आता ऐक. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, स गुणान समती त्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते, तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जाळू शके. किंचित ही व्यभिचार अन्य भाव मनामध्ये न ठेवता, संसाराचा विषयांचा कर्मफळांचा कधी कधी परमात्म्यापेक्षा म्हणजे परमात्म प्राप्तीपेक्षा तात्कालिक संसाराची गोष्ट श्रेष्ठ वाटते. कधी 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 एखादा विषय हा परमार्थ कायमच आहे आपल्या जीवनात, आत्ता हा विषय सेवन करून घेऊ असं वाटतं, आणि तो त्यावेळेला त्या विषयाला महत्व देतो आणि परमात्म्याला दूर सारतो आपल्या जीवनातून. अशा प्रकारचा व्यभिचार त्याच्या मनामध्ये निर्माणच होत नाही. व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जाळू शके, तो या सत्व रज आणि तम या गुणांना ओलांडू शकतो. तरी कोण मी, कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवेची निरुती होवावी लागे. आता हे सगळं स्पष्ट होणं गरजेचं आहे की मी कोण, कोणत्या गुणांनी युक्त, अव्यभिचार म्हणजे काय, तरी पार्था परियेसा मी तव एथा ऐसा रत्नी किळावो जैसा रत्न की रत्नची की तो. रत्नाची जी किळा असते, प्रभा असते, ती किळा रत्नामुळेच असते, प्रभा या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही. तरी पार्था परियेसा मी तव एथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची कितो, का द्रवपणची नीर अवकाशची अंबर, गोडी तेची साखर आन नाही, वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ, रुख तेची डाळ फळादिक. वृक्ष म्हणजेच फांद्या आणि फळ इत्यादी. अगा हिम जे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले तेची दही, तैसे विश्व येणे नावे हे मीची घे आघवे, घी चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी, घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण. तूप घट्ट असलं तरी आणि ते पातळ झालं तरी दोन्ही वेळेला ते जसं तूपपणानीच असतं. नाटिता काकण सोने चिते आणि बांगड्या त्याच्यातलं सोनं पाहण्यासाठी जशा आठवाव्या लागत नाहीत, सोनं पाहण्यासाठी जर आठवाव्या लागतील तर कोणीही भगिनी आपल्या हातातल्या बांगड्या काढून देणार नाही. न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, किंवा कापडामध्ये कसा तंतू भरून राहिलेला आहे हे पाहण्यासाठी ते विरून तंतू वेगळा काढावा लागत नाही. तंतू आणि पट एक. न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपण जावे मग तई माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी. म्हणून विश्व एका बाजूला सारून मग मला प्राप्त करायचं अशी कोणतीही गोष्ट नाही. विश्वासकट सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे. ऐसे नि माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे. येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो. अशा विश्वामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे त्या विश्वाच्या ठिकाणी विषय कल्पिण म्हणजे भेद निर्माण करणं, त्याचा भोग घेण्याची इच्छा होणं म्हणजे विषय कल्पिण, त्याला व्यभिचार म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किती उंचीवर जाऊन निरूपण केले. या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते आपण असकट माते जाणावे गा. हे लक्षात घेऊन भेद बाजूला सारून आपल्या सकट म्हणजे आपण म्हणजे आपला देह आणि देहाच्या आत असणारी जाणीव शक्ती याच्या सकट सर्व विश्व परमात्म्यानी भरलेलं आहे अशा प्रकारे मला जाणावं. साधकाच्या दृष्टीने हे सीमोल्लंघन आहे. अशा प्रकारे पाहण्याचा प्रयत्न करणं आणि कालांतराने पाहणं हे साधकाचं सीमोल्लंघन आहे. अशा प्रकारचं सीमोल्लंघन हा करण्यासाठी हा दसरा किंवा विजयादशमी आपल्याला खुणावते. आज या विजयादशमीच्या निमित्ताने आपण एक विशेष कार्यक्रम करणार आहोत. ही जी सीमा आहे ही सीमा अंबा मातेनी पार्वती मातेनी ओलांडली. दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो. दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी म्हणून तिने सीमा ओलांडून त्यांचा नाश केला. आपण या कार्यक्रमाची सुरुवात एका सामूहिक भजनानी करणार आहोत. हे भजन आपल्या इथं येणारी लहान मुलं सांगणार आहेत आणि आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणणार आहोत. श्रेया सोमवंशी, तुरजा पवार, कृपा ढमढेरे, प्रज्ञा शेठ, प्रद्युम्न चव्हाण, पार्थ डिंगरे, मल्हार गायकवाड, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, हरी हरी, आपण त्यांच्या पाठवाट म्हणू. मागच्या गुरुवारच्या केंद्रामध्ये या मुलांनी हे भजन सांगितलं, मला खूप आवडलं.
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर महिषासुर मर्दनाला मुनी
मोह महिषासुर महिषासुर मर्दनाला
त्रिविध तापांची करावया झाडणी
त्रिविध तापांची करावया झाडणी
आयसा जोगवा मागे द्वैत सारुनी मारनी गालिन हाजी बोधाचा जेला मी जेईन भक्तीच्या नवरात्रा करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा दरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा आशा तृष्णेच्या पाळी न दरळी मनोविकार विकार करी न कुरवंडी अद्भुत रसाची भरी न दुरळी आईचा जोगवा मागेन आता साजणी झाले मी निसंग
आता साजणी झाले मी निसंग
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे तोडियले भांग केला मोकळा मार्ग सुरंग
केला मोकळा मार्ग सुरंग
आयसा जोगवा मागेन
आयसा
जोगवा मागुनी ठेविला
ऐसा जोगवा मागुनी ठेविला
सावनी रवस रवस महाद्वार ठेविला
रवस महाद्वार ठेविला
एकाएक पणे
बघा कस चैतन्य सळसळलं. हे देवीचं नवरात्र सुप्रसिद्ध आहे आणि नवविधा भक्तीनी आत्मनिवेदन साध्य करणं अशा प्रकारचं हे नवरात्र श्रवणापासून सुरुवात करून आत्मनिवेदनापर्यंत जाणं अशा प्रकारची भक्ती मी करीन असं नाथ म्हणतात. मी नवविधा भक्तीच्या नवरात्रा करीन. मी द्वैत बाजूला सारून माळ घालेन. आपण ही माळ घालतो. आपण माळ घालतो तेव्हा आपण याचा अर्थ सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती तुम्ही नाही, साधक नाही, आपण काही ना काहीतरी आंतरिक भाव धरत असू. पण सर्वसाधारण माळ घालताना मनात काहीच विचार नसतो. एक किंवा कोणाशी तरी गप्पा मारत माळ घालत असतो. पुढची कामं आठवत पूजा करत असतो, माळ घालत असतो वगैरे. पण द्वैत बाजूला सारून मी माळ घालेन. जेव्हा माळ घालण्याचा प्रसंग येईल, नऊ दिवसाच्या नऊ माळांनी सजलेली ही देवी, त्याची प्रत्येक माळ घालत असताना मी द्वैत बाजूला सारून माळ घालीन. प्रत्येक कृती करत असताना काय आंतरिक भाव ठेवायचा, याचं नाथांनी वर्णन केलेलं आहे. मी झेंडा मिरवीन पण बोधाचा झेंडा मिरवीन. प्रत्यक्ष बाहेर झेंडा दिसेल पण माझा अंतरी बोध आहे. जीवशिव ऐक्य आहे. अशा जीवशिव ऐक्याला सांभाळून मी हा बोधाचा झेंडा मिरवीन असं नाथ म्हणतात. मी वारी करेन पण भेदरहित वारी करेन. वारी करणारे खूप असतात पण भेदरहित वारी करणारे कमी असतात. आता आपण भगवद्गीतेत वाचलं तसं, हे जे सर्व विश्व आहे ते विश्व व्यभिचार रहित अशा भावानी पाहणं, विश्वाच्या दर्शनामध्ये इंद्रियांच्या ठिकाणी विकार निर्माण न होणं म्हणजे अव्यभिचार. अभेद भावानी, अभेद भक्तीनी मी वारी करेन असं नाथ म्हणतात. मला असं वाटतं की आपण या सर्वाचा दरवर्षी विचार करतो आणि विचार करत राहिलाच पाहिजे. आणि विचार करून करून आपल्या मनोवृत्तीत अशा प्रकारे बदलणं आणि दिवसेंदिवस, दरवर्षी हा दसरा असतो पण दरवर्षी आपण पुढचं पाऊल ठेवणं असं करणं गरजेचं आहे. आजच्या दिवसाचा अजून एक विशेष म्हणजे कित्येक दिवस चाललेलं राम आणि रावण यांच्यातलं युद्ध आज रामचंद्रांनी संपुष्टात आणलं. आज रावणाचा वध केला. आज त्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला सर्व अन्याय त्याचा संपूर्ण नाश आज केला, तो अन्याय पूर्ण दूर केला. त्यामुळे एक प्रकारे रामभक्ती या पद्धतीने ही विजयादशमी साजरी केली जाते. उत्तरेत अनेक ठिकाणी आज रावण दहन केलं जातं. आपण विलासदादांकडून एक भजन ऐकूया, भजन त्यांच्या पाठवाट म्हणूया. हरी हरी सावकाश.
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
रघुवंश
रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जय जानकी रामा,
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
रामचंद्र प्रभु
अहिल्यो धारक सगुणाभिरामा,
अहिल्यो धारक
अहिल्यो धारक सगुणाभिरामा,
अहिल्यो धारक सगुणाभिरामा,
रावण संहार कोदण्ड रामा,
दण्ड राम
रावण संहार कोदण्ड राम,
रावण संहार कोदण्ड राम,
अयोध्या राम पट्टाभिराम,
अयोध्या राम पट्टाभिराम,
नव नव कोमल श्री साई राम,
नव कोमल श्री साई राम,
नव नव कोमल श्री साई राम,
नव नव कोमल श्री साई राम,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जानकी रामा,
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
सीतापते जय जानकी रामा,
सीतापते जय जानकी रामा,
अहिल्यो धारक सगुणाभिरामा,
अहिल्यो धारक
शरचापधारी राम आणि भक्तवत्सल राम यांच्या भूमिकेमध्ये अंतर नाहीये. ज्याच्या हातात शस्त्र आहे आणि रामाच्या हातामध्ये शस्त्र, गीतेमध्ये रामशस्त्र भृतामहम अशी विभूती भगवंतांनी सांगितलेली आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम तो मी, शस्त्र परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. रामचंद्र जे शस्त्र बाळगत होते ते कोणती स्वतःच्या जीविताला भीती होती म्हणून बाळगत नव्हते. हल्ली जसा पिस्तुलाचा परवाना असतो की आपल्या वाईटावर कोणीतरी आहे म्हणून आपल्या हातात पिस्तूल असायला पाहिजे, आपल्या जवळ पिस्तूल असायला पाहिजे, रामचंद्रांचं शस्त्र धारण करणं हा तसा अद्भुतच चमत्कृतीपूर्णच भाव आहे. ज्याची वृत्ती साधू सारखी होती अशा व्यक्तीच्या हातात शस्त्र होतं. आपल्या संस्कृतीचं ते एक वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. खरं म्हणजे ज्याच्या हातात कमळ शोभतं. श्रीकृष्णांच्या हातात सुदर्शन चक्र ही बरोबर गोष्ट आहे, आपल्याला त्याच्यात काही विरोधाभास दिसत नाही. पण रामचंद्रांच्या हातात असणारं शस्त्र, शस्त्राचा जाणीवपूर्वक आणि मर्यादित वापर हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य होतं. आवश्यक तेव्हाच शस्त्र उचलणं, शस्त्रच न उचलणं ही तसं म्हटलं तर भाबड्या लोकांची समजूत आहे. शस्त्रच न उचलणं, कधी कधी तत्वज्ञान आणि सद्विचार इतक्या टोकाला जाऊन पोचतो की एक काळ असा येईल या विश्वामध्ये की कोणी कोणावर शस्त्रच उचलणार नाही, अशा प्रकारचाही विचार या देशामध्ये झाला. अहिंसावाद्यांनी तो विशेष करून केला, पण असं होऊ शकत नाही. उलट ज्या काळात तो विचार मांडला गेला आपल्या इथं, त्यानंतर कित्येक राष्ट्र अण्वस्त्रधारी झाली. शस्त्र नाहीशी करणं तर शक्यच नाही, पण ज्यांच्या हातात अशा प्रकारची शस्त्र आहेत त्यांनी इतर राष्ट्रांवर बंदी घातली, अण्वस्त्र चाचण्या देखील करायच्या नाहीत. याचं कारण आता फक्त आम्हीच शस्त्रधारी असलो पाहिजे. श शस्त्र हातात धरणाऱ्याला शस्त्र हातात असण्याचा विवेक असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. रामचंद्रांच्या जीवनामध्ये ते दिसून येतं. रामचंद्रांनी रावण वध केला आपल्या पौरुष प्रयत्नांनी आपल्या पत्नीची मुक्तता केली. ही काय विचित्र गोष्ट त्यांच्या नशिबात त्यांच्या प्रार्थनात होती कोण जाणे. किती यत्ने मी परत पाहिली तूते, मराठीमध्ये ते गधी माडगुळकरांनी गीत रामायण. किती यत्ने मी परत पाहिली तूते, लीनते चारुते सीते असं ते म्हणतात. अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी म्हणून त्यांनी शस्त्र उचललं. एक वचनी एक पत्नी व्रत आणि एक बाण असं त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं जायचं. अशा रामचंद्रांचं शस्त्र हातात असणं हीच सर्वांवर कृपा होती. कारण त्यांना एकदा शस्त्र जे उचलायला लागलं त्याच्यानंतर फारसं शस्त्र त्यांना उचलायलाच लागलं नाही. त्यांनी जो दिग्विजय केला, अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा देखील एका राजांनी त्यांचा रथ अडवला. तो शिवभक्त होता, त्यांचा घोडा अडवला आणि शिवांचं वरदान होतं की शिवगण रुद्रगण त्यांच्या मदतीला येतील जर युद्ध झालं तर. म्हणून पाठोपाठ तीनही भावांचा पराभव झाला. शत्रुघ्न भरत आणि पाठोपाठ लक्ष्मण या तिघांचाही पराभव झाला आणि स्वतः रामचंद्रांना यायला लागला. रामचंद्र आल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करली. तुमच्यासारखा जगत जेता सम्राट एका छोट्या राजाकडे कशाला येतो. तुमच्या दर्शनाकरता आम्ही तुम्हाला बोलवलं असं त्यांनी सांगितलं. रामचंद्रांच्या कृपेमुळे कित्येक भक्तांचा उद्धार आतापर्यंत झाला. रामभक्ती देखील या दिवसाचं एक वैशिष्ट्यच आहे. मला विलासदादांनी सांगितलेलं हे भजन नेहमी आवडतं. जास्त जास्त आवडणारी भजनं कोणती आहेत त्याच्यात हे एक भजन आहे. म्हणून जवळपास दरवर्षी मी इथं प्रत्येक विजयादशमीचा कार्यक्रम आहे तर अनेक वेळेला हेच भजन म्हणायला विलासदादांना सांगतो. मागच्या वर्षी त्यांनी हेच भजन सांगितलं. आता आपण एक मनोगत ऐकणार आहोत. सद्भक्त पुष्पाताई जवळेकर आजच्या दिवशी मनोगत काही व्यक्त करतील. त्या हरी हरी त्या फार पूर्वीपासून स्वामीजींकडे येत असत. मला असं वाटतं की सध्या तर 78 साली त्या यायला लागल्या. बारामती मध्ये स्वामीजींचं जे कार्य उभं राहिलं त्याच्यामध्ये त्यांचा एक महत्वाचा वाटा आहे. त्या बारामतीत एक केंद्र घेतात आणि त्या केंद्रामध्ये नाम ध्यान सत्संग प्रवचन तासबोधावर प्रवचन करतात. त्यांच्या घरी देखील एक केंद्र चालतं. स्वामीजींच्या बारामती आनंद यात्रेच्या वेळेला देखील त्यांची अतिशय महत्वाची भूमिका असे. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांना त्यांनी स्वामीजींकडे आणलं. नंतर प्राचार्यांनी स्वामीजींचा अनुग्रह घेतला. स्वामीजींचं कार्य बारामतीमध्ये त्या यथाशक्ती उत्तम रीतीने करतात. मी बारामतीला जातो तेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या केंद्रातही मागच्या वर्षी गेलेलो होतो. आपल्या इथेही त्या पंढरपूरला आनंद यात्रेच्या वेळेला तसंच दोन वर्षापूर्वी एसपी कॉलेजच्या हिरवळीवर झालेल्या कार्यक्रमात अशा बोललेल्या आहेतच. आपल्या सगळ्यांना त्यांचा परिचय आहे. बारामतीहून गुरुपौर्णिमेच्या दरम्यान गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जवळपास 50-60 साधकांना घेऊन त्या येत असतात. पुष्पाताई, मी तुम्हाला माझ्या वयाच्या 15-व्या वर्षापासून पाहिलंय. आमच्या वाड्यात तुम्ही देशमुखांकडे येत असत. माझा मित्र होता तो, त्याच्या आईकडे यायच्या. पुष्पाताई आता मनोगत त्यांचं व्यक्त करतील.
शांतम प्रशांतम महनीय दिव्यम आनंद कंदम परमं पवित्रम ब्रह्मानुभाव सुतम प्रेममृत्युम श्री माधवनाथ नाम स्वगुरुं भजेहम. या सुखा कारणे देव वेडावला आणि आज गणेशपुरम सदनी येऊन राहिला असं हे विजयादशमीचं विशेष सत्संगामधलं जे केंद्र आहे त्या ठाई सारेच देव विराजमान झालेले आहेत. नुकतीच अंबा माता प्रगट झालेली आपण पाहिलेली. आज बोलत असताना मी बोलते असं म्हणणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की बारामतीमध्ये वसुंधरा वाहिनी आहे त्याच्यावर एकदा मला श्रीकृष्णावरती बोलायला सांगितलं. जसं पुष्पाताई दहा मिनिटं असं मी रोज ऐकते. तसं तिथे सांगितलं 10 मिनिटाच्या आत नाही आणि 10 मिनिटाच्या पुढे नाही. तुम्ही आत्ताच पाहिलं विलासदादांची अवस्था. आमच्या सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आणि स्वामीजींच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर मुक्त कंठाने बोलत असताना जे भाव आवरून बोलणं आहे ती अत्यंत अवघड अशी प्रक्रिया आहे. ती इथे येईल तुम्ही तेव्हा तुम्हाला समजेल. तेव्हा आज मी असं ठरवलेलं आहे. त्यांना मी असं म्हटलं की मला बोलताना येणार असं 10 मिनिटांबरोबर किंवा कमी जास्त होईल थोडंसं. ते म्हणाले असं करा ना, तुम्ही जे बोलणार ते लिहून काढा. आणि तिथे काय आता रेडिओ वाहिनी ती, तेव्हा तुम्ही नुसतं त्याच्यातनं बघून बोलायचे. तुमच्यासमोर कोणी नसणार आहे पण तुम्ही सगळे पुढ्यात पाहिले. आणि मग मला असं वाटलं की गणेशपुरम वाहिनीवरून पण हाच प्रयोग करायला हरकत नाही आपण. म्हणजे असं होईल की मुक्त कंठाने बोलता बोलता कुठेतरी गेलो मग पुन्हा असं वाटतं हे सांगूया का ते सांगूया का. तेव्हा आज असा मी प्रयोग केलेला आहे की आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण इथे लिहून काढायचं आणि त्या पद्धतीनं इकडे इकडे जराही न होता बंदिस्त ज्याला म्हणतो अशा पद्धतीनं बोलायचं. असं म्हटलं जातं की दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असा हा आजचा दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. आता स्वामींनी सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला याच दिवशी. पांडवांचे 12 वर्षांच्या वनवासानंतरचं अज्ञातवासाचं 1 वर्ष संपलं आणि त्याच दिवशी तेही संपलं ते याच दिवशी. मनाची मरगळ टाकून देण्याचा दिवस म्हणजे हा. पांडव वनवासात निघाले. त्यांनी आपली शस्त्र शमीच्या झाडामध्ये ठेवली. वनवासाची 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पांडवांना शोधण्यासाठी कौरवांनी विराट राजाच्या राज्यावरती कर्ण अश्वत्थामा सगळ्यांना पाठवलं आणि पांडवांनी सगळी शस्त्र बाहेर काढली आणि अर्जुनांनी त्या सगळ्यांचा पराभव केला. तोही आजचा दिवस. जो जो कोणी जो जो व्यवसाय करतो त्या त्या साधनांनी त्याची भरभराट होते आणि त्या साधनांची पूजा करून त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस जणू जे जे काही करायचं त्याचा संकल्प दिन म्हणजे विजयादशमी. मी थोडं फरक करून असं म्हणते, संतांच्या येतो घरा तोची खरा दिवाळी दसरा. असं भाग्य आज विजयादशमीच्या स्वामी असतानाही मला फारसं यायला मिळालं नाही, पण आज हा योग मात्र स्वामीजींनी बोलायला सांगितल्यामुळे गाठला गेला, हे माझं भाग्य आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम अशा श्रीकृष्णाचं दर्शन स्वामींच्या रुपात आम्हाला घडलं. श्री महाविष्णूंच्या दशावतारांपैकी त्यांचे मनुष्य योनीतले दोनच अवतार, एक श्रीराम दुसरे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचं संपूर्ण लीलाचरित्र अद्भूत आणि अनाकलनीय आहे. प्रचंड साहस धैर्य पराक्रमाने भारलेले म्हणून स्वामी असं म्हणत श्रीकृष्णांचं चरित्र अनाकलनीय आणि म्हणूनच ते अनुकरण करण्यास अशक्य आहे, परंतु श्रीरामचंद्रांचे जीवन मात्र सर्वांना अनुकरणीय. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र पूर्ण ब्रह्म, अनेक सद्गुणांची खाण म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यांच्या सद्गुणांच्या स्मरणात आपल्याला सहजच आपल्या सद्गुरूंची आठवण होते. त्यांच्या ठाई जे सर्व गुण आढळतात तेच आपल्याला आपल्या स्वामीजींच्यातही आढळतात आणि आपल्याच भाग्याचा हेवा वाटतो. स्वामी आपल्या एका अभंगात म्हणतात, माझे दैवत रामचंद्र सद्गुरु माझे रामचंद्र अवणी आता रामचंद्रमय भासत असेल. त्यांच्याच दैवतांचे अनेक गुण त्यांच्यामध्ये विलसत होते. आज माझ्या बोलण्यातून आपल्याला कळतील, मी एक ट्रेलर दाखवणार आहे आणि त्यानंतर सारा चित्रपट स्वामीजी दाखवतील आपल्याला. शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे दुर्लतू अशा स्वामींनी प्रेमानं साऱ्यांना जिंकलं. आधुनिक काळातील भगवंताच्या प्रेम अवताराचं दर्शन म्हणजे स्वामींचं दर्शन. आपल्या प्रेमदानाने त्यांनी अनेकांची कोसळलेली जीवनं फुलवली. त्यांच्या रुजू प्रेमळ व्यक्तिमत्वाने असंख्य जीव त्यांच्या भोवती गोळा झाले. जो जाई एक वार तो विसरे घरदार असे काहीसे स्वामींच्या बाबतीत घडत असे. ग्रंथ पडीपडी भयान पंडित होय, ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय, असं पांडित्य त्यांच्या खाई होतं. प्रेमानं ओथमलेली, कारुण्यानं ओसरणारी, स्नेहानं बहरलेली, दयेनं भारलेली आणि तरीही अलिप्ततेचा कळस गाठणारी त्यांची मेहर नजर, त्यात आपल्याला आपली विस्मृती घडे. असं म्हटलं जातं की ओ आपणे नाही होते जो रोणे पर आते है, ओ आपणे होते है जो आपको रोणे नाही देते. अशी व्यक्तिमत्व आपल्या अवतीभोवती फार दुर्मिळ असतात, त्यातील स्वामी एक होते. स्वामीजी प्रवचनकार म्हणून खूप आवडायचे, पण त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ते प्रेमाचा वर्षाव करायचे म्हणून अधिक आवडत. सर्वांवर निष्काम प्रेम करावयाची ताकद भगवंत कृपेने त्यांच्यात होती. खऱ्या संतांची सर्व गुणसंपदा दया क्षमा शांती विनम्रता सर्वसमावेशकता ही स्वामींच्या ठिकाणी दाटी वाटीनं वस्ती करून राहत होती. त्यांचं सर्जी देणं तर फारच मधुर. आता जसं विलासदादांनी सांगितलं तशा काही अशा आठवणी असतात की त्यानं भाव आवरणं अवघड होतं, पण जेव्हा मी सलगी म्हणते तेव्हा मला आठवतात की जे जे प्रसंग ज्या ज्या साधकांच्या जीवनामध्ये असे दुःख येत असत की ते स्वतः सावरू शकत नाही, अशा प्रत्येक वेळी स्वामींनी त्याच्या जीवाला सावरलेले. माझी आई गेली आणि स्वामीजी म्हणाले मी तुझी आई नाही का, माझा एकुलता एक भाऊ गेला तर मी सगळेच कोसळलो, स्वामीजी म्हणाले मी तुझा भाऊ नाही का. अशी सर्गी देणारं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये फार क्वचित लाभतं. आपल्याला सद्गुरूच्या रुपानं स्वामीजी लाभलेले होते. हे सद्गुरूंचं स्मरण आपल्याला अखंड असतं, पण विशेषत्वानं होतं तेव्हा असं वाटतं स्मरणच हे असे होता साते चित्ती हर्ष नमावे म्हणूनही वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. स्वामींच्या ज्ञानापेक्षा त्यांचं प्रेमच दिव्य होतं, त्यात सारे विरघळून जात आणि मग कळत असे लव्ह इज गॉड का म्हटलं जातं. स्वामींना भगिनी वर्गाचा तर विशेष कळवळा. ते असं म्हणत असत की आमच्या घराच्या शेजारी एक गृहस्थ आपल्या पत्नीला मारत असत आणि तो आवाज ऐकून मला घरामध्ये सुद्धा बेचैन होत असायच आणि असं वाटायचं की जावं आणि त्याचा हात धरावा. तेव्हापासून या भगिनी वर्गावरती होणाऱ्या अन्यायाबद्दलचा कळवळा हा त्यांच्या जीवामध्ये दाटून राहिलेला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला अनुग्रह देण्याचं त्यांची सहृदयता प्रगटते. स्वामीजी माझेच आहेत असे प्रत्येकाला वाटे. मी म्हैसूरच्या आर्ट गॅलरीमध्ये एक चित्र पाहिलं होतं, ते चित्र पाहताना कुठल्याही अँगलमधून पाहिलं तर ते आपल्याचकडे बघते असं वाटायचं. तसं आम्ही सगळे साधक स्वामीजी आता म्हणाले तसं खरंच 77 साली सगळी मुलं आणि आम्ही जवळजवळ एक 10-15 जण असे होतो की सगळे आम्ही येत असत आणि स्वामीजी गेल्यानंतर आम्ही गप्पा मारत असत. त्यावेळी प्रत्येकाला असं वाटायचं की स्वामीजी माझ्यावरच जास्त प्रेम करतात आणि तो सांगण्याची एवढी धडपड असायची त्याच्यातून दुसरा कोणी निराश होतोय का, नाराज होतोय का? स्वामीजी नेहमी असं म्हणत असतात साधनेबद्दल किंवा ह्याच्याबद्दल आपण बोलू नये, पण असं आम्हाला होत नसायचं. स्वामीजी गेले तरी तोच विषय असायचा आनंदाचा, आणि म्हणून असं वाटायचं की आपल्यावरच त्यांचं फार प्रेम आहे. अलक्ष्याच्या भगवंताकडे लक्ष लावलं पाहिजे असं ते कळवळून सांगायचे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, कासवी जशी आपल्या दृष्टीद्वारे पिलाचं पोषण करते, तसेच स्वामीजी अनेक प्रकृतीच्या शिष्यांचे आपल्या प्रेमदृष्टीद्वारे निष्काम दिलासा देऊन पोषण करत असत. मायबाप आपल्या मुलांना कठोरतेनं बोलत असतील, पण स्वामी कधी कठोर बोललेले आम्ही पाहिले नाहीत. स्वामीजी भेटले की जणू सगळ्या वेदनेवर रामबाण औषध मिळाले असे भगिनींना वाटायचे. ती योग्य ठिकाणी आली तर तुला आता कोठे जाण्याची गरज नाही, तुझी जन्मजन्मांतरीची ओढ आज पूर्ण झाली असे त्यांचे निश्चयाचे बोल ऐकले की कृतकृत्य झालेसे वाटे. स्वामींकडे येण्यापूर्वी प्राचार्यांशी सल्ली असताना काही अध्यात्माच्या विषयावर बोलताना गुरूंच्या संबंधाने मी बोलत असे, आणि तेव्हा ते म्हणत असत काही हरकत नाही घ्या शोध, पण जरा जपून. आणि जेव्हा स्वामीजींकडे आले आणि हे वर्णन मी त्यांना पत्राने कळवलं तेव्हा ते असं म्हणाले की फार योग्य ठिकाणी तुम्ही गेलेले आहात. मी स्वामीजींकडे गेलेलो आहे, मला असं आश्चर्य वाटलं की मी स्वामीजींकडे गेलेले पहिल्यांदा, मी असं अद्भुत महात्म्य पाहिलं हे त्यांना सांगावं. आणि ते असं म्हणाले की मी तुमच्या अगोदर स्वामीजींना भेटलोय आणि मला कांचनने त्यांच्याकडे नेलं होतं असं त्यांनी सांगितलं. सगळ्या स्वामीजींच्या घराच्या खुरा सांगितल्या आणि मग मला पटलं. तर त्यावेळेला ते असं म्हणाले, तसंच स्वामीजींकडे गेल्यानंतर असं वाटायचं की खरंच ते सांगतायत ना त्याप्रमाणे, आता आम्हाला कुठेही जाण्याची काही गरज नाहीये. स्वामींच्या ठिकाणी पित्याचा धाक होता, मातेची वत्सलता होती, मैत्रीचा मोकळेपणा होता. ते नुसते मावळे नाही तर सर्व नात्यांनी बांधले जात असत. कधी कधी ते सहज बोलून जात असत, चालतं बोलतं परब्रह्म तुमच्यात वावरते याची तुम्हाला कल्पना आहे का? खरंच कळत नसते, पण आईचं प्रेम अनुभवायला मिळालं की झालं. ते कसं आहे, काय आहे, किती प्रमाणात आहे याचं विवरण करण्याची गरज नाहीये. स्वामींनी इथे येणारे साधकांचं जीवन आमूलाग्र बदललं. स्त्रियांना समाजात त्यांच्या गुणांना ओळखून वाव देणं, त्यांचा विश्वास संपादित करून त्यांना त्यांनी आश्वासित केलं. स्वामींनी जे कार्य हाती घेतलं त्यात विजयाचीच पताका फडकवीत ठेवली. क्वचित अपयशाला सामोरे जाताना, आता स्वामींनी सांगितलं असं, आपल्या आराध्य दैवताचं म्हणजे रामचंद्रांचं स्मरण त्यांना होत असावं. श्री रामचंद्रांचं जीवन लौकिक अर्थानं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला अपयशी वाटतं. ज्या क्षणी सिंहासनावर बसायचं त्या क्षणी साऱ्याचा त्याग करून वनात जावं लागलं. वनात पत्नीचं हरण झालं, रावणाच्या तावडीतून सोडवून आणलं, परंतु पुन्हा पत्नीचा त्याग करावा लागला. स्वतःच्या मुलांबरोबर युद्ध हे तर फार अपरिमित अशा प्रकारचं दुःख. परंतु मी इतकं चांगला वागूनही माझ्याच वाट्याला ही दुःखे का, हा प्रश्न आपल्या मनाला पडतो. असा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. त्यांना असं वाटलं सीतेला वनात धाडलं म्हणून मुलांच्यावर वाल्मिक ऋषींच्याकडून चांगले संस्कार घडले, धनुर्विद्येचं शिक्षण त्यांना मिळालं. आपले स्वतःकडे आत्मविश्वासाने पाहायला शिकवणारं श्री रामचंद्रांचं हे व्यापक जीवन आहे. स्वामींच्या आजारामध्ये ते आम्ही अनुभवलं. जेव्हा पॅरालिसिसचा त्रास होत असे तेव्हा उजवाच हात स्वामीजींच्या आधी आमच्या मनामध्ये येत असे की एवढी साधना करून एवढी शुचिर्भूत असणारे धुतल्या तांदळासारखं जीवन हे भीष्माचार्यांचं महाभारतामध्ये मी वाचलेलं होतं. इतकं स्वच्छ आणि पवित्र जीवन स्वामीजींचं असताना त्यांच्या वाट्याला हे भूक का बरं यावेत असं आम्हालाही त्यांच्याकडे पाहिलं की वाटत असायचं. पण स्वामीजी असं म्हणाले की हाताला त्रास होतोय, मेंदूवर त्याचा काही परिणाम नाही, हे केवढं भाग्य नाही. आणि मग स्वामीजी झोपलेले असायचे. आपण माझ्या अपार्टमेंटचं जर का त्यांची खोली आठवली तर स्वामीजी झोपलेले आहेत, सगळे बसलेले आहेत साधक मंडळी. जसं आता स्वामीजी म्हणाले तसं स्वामी असताना मधून मधून आलं की असं वाटायचं कधी येते त्यांना भेटू. मग ते तिथूनच पाहिजे आलीस ये डोक्यावर बैसायचं, कारण जागा नसायचीच कुठे बसायला. त्यांच्या पुढ्यात बसलो की मग काहीतरी विचार, म्हणजे आता मी बोलेन असं म्हणायची. आणि आजूबाजूला ही सगळी साधक मंडळी बसलेली बघितली आणि मनात हा कुठेतरी फुल्लिंग आला की जणू काही ओळखून स्वामीजी असं म्हणायचे, पाहिलंच केवढं भाग्य ही साधक मंडळी आली असती का जर मी झोपून नसतो तर. सगळी माझ्या अवतीभोवती आहेत बरं का. आणि हा सत्संग चालू असायचा. अगदी हे देव दुर्लभ दर्शन आम्ही दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांचं अनुभवलेले. स्वामीजी द्रष्टे महापुरुष होते, त्यांच्या कार्याबद्दलच्या कल्पना अतिशय सुस्पष्ट असत. हात लावील तेथे सोने असे त्यांच्या जीवनात घडलेले. पण तरीही सर्व संत या देहाकडून हे कार्य करून घेत आहेत असा भाव असल्यामुळे तेजस्वी आणि सुस्थिर असं काम त्यांनी उभं केलं. सर्व तरुणांची फळी अध्यात्माच्या दिशेने कार्यरत असलेली पाहून साऱ्या संप्रदायाचे आध्वर्य सीमित होत असत. आपण जेव्हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमामध्ये बहुतेक प्रत्येक संप्रदायाचे आध्वर्य आपण बोलवले होते. त्यांची व्याख्यानं होती, प्रवचन होती, कीर्तन होती, आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा एकच विचार असायचा. आपण पंढरपूरला गेलो त्याही वेळी देगलूरकर महाराज असंच म्हणाले की एवढी तरुणांची फळी. आमच्या बारामतीतून गेलेले काही साधक म्हणाले की खरंच असं वाटत होतं बरं का, स्वामीजी असं म्हणायचे माझ्या अपार्टमेंटमध्ये सत्संग चालू असला की आता सारे स्वर्गस्थ देव तिथे काय आहे सांगा बरं, अशी मजा आहे का. मग सगळे आजूबाजूला येऊन थांबलेले, एवढी गर्दी झाली की तुम्हाला बसायला जागा नाही तर त्यांना कुठून मिळणार, त्यांना काही स्वामी मकरंदनाथ म्हणणार नाहीत पुढे येऊन बसावर का म्हणून. तेव्हा ही सगळी मंडळी ताटकळत तिथे उभी असणार आहेत. अशाच प्रकारचं हे दृश्य आम्ही नेहमी पाहत असायचो. विवेकानं संसारातील आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करावा तरच वृद्धापकाळी आपलं जीवन शांत, तृप्त आणि समाधानी होतं असं ते सांगत असत. क्या मालूम कलप्रात की मलय गिरी की समीर न मिली वा न मिली, क्या मालूम काल की कठोर प्रहार ए कोमल तनु झिली वा न झिली, अब तो राम नाम रटले रसना क्या मालूम अंत काल में हिली वा न हिली. या उक्तीप्रमाणे या देहाची क्षणभंगुरता जाणून स्वामीजींनी श्रवण, नामस्मरण, ध्यान साधना यांची तारुण्यातच कशी लगबग करावी याचा वस्तुपाठ दिला. विजयश्री मिळविण्यासाठी बीती ताकी विचार दो आगे की सुधार लो या न्यायानं त्या क्षणात जगणं अत्यंत महत्वाचं असतं. स्वामींना जे छंद होते, जो व्यवसाय त्यांनी पूर्वी केला तो सोडल्यानंतर पुन्हा त्यांचं स्मरणही त्यांनी केलं नाही. जे जीवन वाट्याला आलं ते प्रभूच्या इच्छेनं असा भाव ठेवणं आवश्यक आहे, शिवाय आपल्या कल्याणाकरताच ते आहे अशी दृढ श्रद्धा असणे आवश्यक आहे. म्हणूनच हे अपराजित हास्य स्वामींच्या चेहऱ्यावरती विलसत असल्याचं आपल्याला दिसायचं. जेव्हा पहिल्यांदा स्वामीजींना हार्ट अटॅकचा थोडा त्रास झाला तेव्हा माझ्या मनात असा उगाच विचार आला आणि मला प्राचार्य असं म्हणाले स्वामीजींना हार्ट अटॅक कसं काय बरं आला. तर मला ते बरं वाटलं नाही म्हणून मी स्वामीजींनाच हा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले अगो माझ्या अवतीभोवती किती साधक मंडळी आहेत, त्या साऱ्यांचे सुख दुःख इथपर्यंत येऊन पोहोचतात ना, मग त्याचा काहीतरी परिणाम होणारच. आणि ते झोपलेले होते, नंतर पिशवी आणून सरला ते शेकायला देत होत्या, आजूबाजूला खूप मंडळी होती. उगाच माझ्या मनात असं विचार आला की बघा स्वामीजी पहिल्यांदाच आम्ही अंथरुणावर पडलेले पाहिले, स्वामीजींच्या अवतीभोवती किती मंडळी त्यांची काळजी घेण्याकरता आहेत आणि केवढं त्यांना प्रेम मिळतंय असं मनात येतात. स्वामीजी पलीकडच्या कुशीवर होते, ते अलीकडे झाले आणि म्हणाले बरं का पुष्पा, कसल्याही प्रकारचं कोणतंही संकट येऊ दे त्या काळी आपला जराही ईश्वर भाव ढळता कामा नये, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे माझ्या मनात आलेला विचार तो पुसून त्या जागी कुठला विचार रुजवला पाहिजे याचं हे एक मोठं प्रात्यक्षिक. आम्हाला नेहमी असा अनुभव येत असायचा, म्हणजे संतांचे चमत्कार असे आपण अनेक वाचले होते पण दोन साधक आम्ही जर काही बोलत असू आणि त्याच्यानंतर दुकानात गेला असू. परवा मी मिलिंद दादाचं मनोगत वाचत होते, अगदी आपल्या सुरुवातीच्या काळातलं सगळ्यांचे भाव किती सारखे असं वाटत होतं, सगळ्यांचे विचार कसे सारखे आहेत. जसं मिलिंद दादा म्हणाला की पायरीला नमस्कार करायचा का, मला नेहमी असं वाटायचं पायरीला काय नमस्कार करायचा, ही तर अंधश्रद्धा. म्हणजे अशा प्रकारे त्या विचारातून आम्ही सगळी आलेली तरुण मंडळी होतो, पण त्यांनी ही सगळी मंडळी किती विनीत भावानं आपल्याकडे ओढून घेतली. जेव्हा चातुर्मास होत असे आमच्याही घरी व्हायचा तर मला असं वाटायचं हे चार महिने आपल्याला काही जमत नाहीत, पण इथे येणारी सगळी मंडळी पुण्यामध्ये बाहेरची एवढी आकर्षण असताना सुद्धा स्वामीजी चार महिने जर चातुर्मास पाळतात तर किती सहजी हे केलं जातं आणि मग आई वडिलांनी आपल्या मुलांसमोर कसा वस्तुपाठ दिला पाहिजे याचं एक प्रात्यक्षिक स्वामीजी करून दाखवायचे. स्वामीजींचं सारच बोलणं असं होतं की बोलणे सारखे चालणे, स्वये करुणी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. पण मला नेहमी एक गोष्ट सांगितल्याशिवाय मोह आवरत नाही की जसं स्वामींना जो जो प्रसंग येईल, जे जे जीवन पुढ्यात वाढून ठेवलेलं असेल ते आपल्या कल्याणासाठीच आहे आणि आपल्या चांगल्यासाठीच आहे असा जो दृढ भाव होता तो आपल्याकडे दृढ करणं अत्यंत अवघड आहे. एक राजा होता, त्याचा मित्र होता आणि तो प्रधानही होता, दोघांची अत्यंत घट्ट मैत्री होती. दोघे बरेच दिवस गेले नव्हते आणि म्हणून शिकारीला जाण्याकरता राजा असं म्हणाला आपल्या सेवकाला एक तलवार आहे ती घेऊन ये. ती तलवार आणली आणि राजानं सहज धार आहे का म्हणून बघण्यासाठी असं बोट फिरवलं, अंगठा गळून पडला आणि दरताची धार लागली. राजाला इतकं वाईट वाटलं, आता आपण निघालो तो शिकारीला जाण्यासाठी आणि हे घडलं म्हणून त्यांनी सहज आपल्या प्रधानाला मित्राला विचारलं काय रे बाबा तुझी फार श्रद्धा आहे ना की देव करतो ते बऱ्याकरता करतो आणि चांगल्याकरताच करतो, हे आता हे अंगठा तुटलाय माझा हे बऱ्याकरता झालं का, आपण शिकारला निघालो तो कुठला संकल्प मनामध्ये होता. तो म्हणाला हो देव करतो ते आपल्या कल्याणाकरताच करतो. त्याला इतका राग आला, मित्रत्व सगळं संपलं, त्याने उचललं, त्याने सांगितलं की याला तुरुंगात नेऊन टाका. तुरुंगात टाकलं, तीन चार महिने गेले, राजाला काही चैन पडेना, पण राजाला इतका राग आला होता त्यानं काही त्याला त्यातनं काढलं नाही. आणि मग सहज इतके दिवस झाल्यामुळे राजाला असं वाटलं की नसला मित्र म्हणून काय झालं, आपण एकटे शिकारला जाऊया. म्हणून राजानं सगळी तयारी केली, शिकारला निघाला, खूप लांबपर्यंत गेला, सावजानं हुलकावलं, राज्याची जी हद्द होती तीही संपली आणि पलीकडे राजानं पदार्पण केलं. खूप लांबून पूर्वीच्या काळामध्ये ज्या मंदिरं असायची त्या मंदिरावरती पताका असायच्या आणि मंदिरामध्ये सगळी सोय असायची. त्यांनी लांबूनच असं पाहिलं की एक पताका दिसते म्हणजे इथे मंदिर आहे, ते गाव असलं पाहिजे. आणि म्हणून राजानं घोडदौड करत तिथपर्यंत आपला रथ नेला आणि एका झाडाखाली बांधून ठेवला. सूर्यास्त व्हायला लागलेला होता, ती सगळी आदिवासींची वस्ती होती, तिथे मनुष्याचा बळी दिला जायचा. आता अंबा मातेचा जोगवा म्हटला म्हणून मला त्याचं स्मरण झालं. तिथे परगावचा माणूस जो कोणी येईल त्याला बळी द्यायचा ही प्रथा होती. आणि म्हणून राजानं तो घोडा सगळं तिथे बांधलं आणि आपल्या अंगावरचे वस्त्र, अलंकार, जे काही असेल चीज वस्तू, ते सगळ्या गाठोड्यात बांधले एका कोपऱ्यामध्ये आणि साधे कपडे घालून त्या मंदिरामध्ये तो थांबला. तत्पूर्वी गेला होता, रामन दिवा होता, देवीचं दर्शन घेतलं, आंबे मातेची प्रार्थना केली. काय प्रसंग आला याचं त्याला वाईट वाटलं, अंतर्मुखता आली, नकळत मित्राची आठवण झाली. पण कोपऱ्यात राजा तसाच बसून राहिला. आणि तेवढ्यात ही सगळी आरडाओरडा करत ती आदिवासी चार पाच मंडळी आली आणि आल्यानंतर त्या आंबा मातेची क्षमा मागू लागली की आज काही तुला आम्हाला नैवेद्य देता येणार नाही, आज मनुष्य बळीत आम्हाला मिळाला नाही, परगावचा कोणीही माणूस इथे आला नाही. आणि म्हणून त्या सगळ्यांनी असा विचार केला की आता शेवटचा एक शोध म्हणून देवीचं दर्शन घेऊया आणि मंदिरात तपास करूया. की मंदिरामध्ये पूर्वी लोक राहायचे, लॉजिंग बोर्डिंग वगैरे अशा प्रकारची व्यवस्था नसायची. आणि म्हणून फिरता फिरता एकाला कोपऱ्यामध्ये कुठेतरी पांढरे एक वस्त्र असं जे आहे ते चमकलेलं दिसलं त्या उजेडामध्ये अंधुक प्रकाशात. तो म्हणाला इथे काहीतरी दिसते कोपऱ्यात. ज्याला नेमलेला होता तो गेला, त्यानं बघितलं, अगदी निश्चित राजा पडून राहिला होता. पण त्या राजाला त्यांनी उठवलं, सगळं बघितलं, त्याला घेऊन आले. दुसऱ्यानं काम काय होतं त्याची तपासणी करायची, तिसऱ्यानं देवीभोवती फेऱ्या मारायच्या आणि मग चौथ्यानं त्याच्यावरती प्रहार करायचा, अशी त्यांची ती प्रक्रिया होती. आणि म्हणून त्यांनी आणलं तिथे राजाला, त्या एकाने पाहिलं, दुसऱ्यांनी फिरवलं आणि मग तिसऱ्यांनी तपासणी करताना त्यांनी बघितलं की ह्याच्या हाताचा अंगठाच नाही. देवाला आपण काय करतो, अक्षता, क्षत, अखंड पाहिजे. आपण आंबेमोर तांदळाचा तुकडाच घरी आणतो, मग अक्षता देणं अवघड आहे ना. फळाला आपण म्हणजे जी आता मंडळी असतं त्यांना कळतं की कसं दिलं पाहिजे, फळ कसं दिलं पाहिजे, फूल कसं दिलं पाहिजे. आता आम्ही असं पाहिलं की आम्ही मोरगावला जर गेलो तर बोगनवेलीची फुलं असतात ना, ती त्या दुर्वांबरोबर देतात. म्हणजे फुल सुद्धा देवाला कोणतं व्हावं याचं हे औचित्य, अगदी अष्टविनायकांची यात्रा वगैरे म्हणतो आपण, पण आपल्याकडे हे औचित्य पाळलं जात नाही. आणि मग मला वाटतं पत्रम पुष्पम फलम तोयम योगे भक्त्या प्रयच्छती, त्यातली प्रक्रिया आमच्याकडून घडतच नाही. तसं ह्यांनी पाहिलं आणि त्या देवीला बळी द्यायचा इतका दुर्मिळ असणारा मिळत नव्हता तो मिळाला. जाऊ आता चालून घेऊया असं त्यांनी म्हटलं नाही आदिवासींनी. तो म्हणाला अंगठा नाहीये तर हा बळी चालणार नाही. मृत्यूच्या दाढेत गेलेला राजा सुटला, त्याला इतका आनंद झाला, त्याला झोपही येईना. आपल्या पहाट रात्रीची वेळ होती, नंतर पहाट होईपर्यंत तो कसा बसा त्या कोपऱ्यात बसून राहिला. कधी एकदा उजाडते जरा आणि उन्हात निघाला आणि आल्याबरोबर आपल्या महालात न जाता त्या तुरुंगाच्या दारात गेला. सगळे सेवकही आश्चर्य करू लागले. त्यांनी सांगितलं तो माझा मित्र आहे ना, त्याला बाहेर काढा. त्यांना आश्चर्य वाटलं, काही फटवा नाही, काही नाही, राजाने काही सांगितलं नाही, ह्याची शिक्षा कशासाठी कमी केली बरं. म्हणून त्याला काढला बाहेर. आल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर काही फारसे भाव नाही, कारण त्याला माहित होतो देव जे करतो ते आपल्या बऱ्या करता करतो आणि आनंदा करता करतो. त्याचा चेहरा बघितला पण राजाला काही राहावे ना, त्यानं इतकी आनंदानं कडून मिठी मारली आणि सारा वृत्तांत सांगितला. आपल्याला फार वेळ नाहीये, तेव्हा हा वृत्तांत सांगत असताना म्हणून ती टिकटिक वाजते असं होतं बरं कसा भेटी. तेव्हा हे जे करताना त्यांनी असं पाहिलं की त्याला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं हे सगळं ठीक आहे, पण म्हणाले तुला जे शिक्षा झाली त्याच्यामध्ये काय फायदा झाला तुझा, त्याच्यामध्ये काय आनंद आहे तुझा. तो म्हणाला नाही कसा, फार मोठा फायदा आहे. आता तू गेला तुझा अंगठाचा तुटलाच होता, म्हणजे तू तिथे बळी चालला नसता. ते म्हणाले असं दुसऱ्याला घेऊन या. आणि मला जेव्हा फिरवलं असतं तेव्हा मी निर्व्यंग असणारा पाहिल्याबरोबर माझा बळी नसता का गेला, म्हणजे देवाने किती चांगलं केलं पहा. तेव्हा हे सारं बघत असताना आपल्याला असं वाटतं की अशा वृत्तीने जर पाहिलं तर अखंड आनंदाचा झरा जो स्वामीजींना प्राप्त झाला तोच आपल्यालाही प्राप्त होईल. आणि तसंच मला एकदा नुसतं छोटंसं सांगायला एक दोन मिनिटं की मी असं एक ऐकलेली होती गोष्ट बरं का, की राजा बसलेला आहे आणि राजानं असं फरमान काढलं की मी जिथे आसनावर बसलो बागेमध्ये मी दुसऱ्या दिवशी म्हणजे विजयादशमीचा मुहूर्त धरूया आपण, तिथे मी बसणार आहे आणि त्या खुर्चीवरती संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत कोणीही यावा आणि त्याने मला स्पर्श करावा त्याला हे सिंहासन मिळलं जाईल. मी स्वामीजींसाठी सांगते ही गोष्ट. आणि म्हणून त्या सगळ्यांना सांगितल्यानंतर इतका आनंद झाला. सगळे म्हणाले काय अवघड आहे, उठायचं उद्या सूर्य उगवतोय कधी बघायचं. आणि लगेच राजाला जाऊन स्पर्श केला, किती गादी मिळणार, लढाया नको, बाकी काही नको. सगळे आनंदित झाले आणि सगळ्यांनी, कुणालाही रात्रभर झोप नाही नगरीमध्ये. एकदा जरा धुंदुमुंद झालं की सगळे उठले आणि दरवाजा बंद होता म्हणून बाहेर बसून राहिले. दरवाजा खोलल्याबरोबर आत गेले आणि त्यांनी असं बघितलं, एवढा माया बाजार होता. म्हणजे स्वामीजींकडे येताना ह्या माया बाजारातच आपण खूप गुंतले गेलो, ते जरी पलीकडे गेले असले तरी. आणि कापडाची दुकानं आहेत, भांड्याची दुकानं आहेत, सोन्या चांदीची दुकानं आहेत, ह्या सगळी दुकानं पाहिली आणि प्रत्येक जण त्या दुकानात घुसला. तो असा विचार करू लागला, सूर्यास्तापर्यंत स्पर्श करायचा आहे राजाला, हे सगळं खरेदी करूया, आपल्याला या वेळ भरपूर आहे, तेव्हा आपण सगळं खरेदी करूया आणि नंतर राजाला स्पर्श करूया. पण मकरंद नाथांसारखा एक साधक तिथे होता, तो नुसता त्या दारातून पाहत होता. त्यांनी आज कुठेही प्रवेश केला नाही, कुठल्याही दुकानात नाही. किती सेल लागू द्या, एकावर एक फ्री असू द्या, कशाचंही आकर्षण त्याला वाटलं नाही. बरं का, ही साधकाची दशा कधी कै यायची दशा, येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा अंगात असे, असं आमचं साऱ्यांचं होतं. तो साधक तसाच उभा राहिला. आपण सारे माया बाजारात गुंतले गेलो, कधी सूर्यास्त झाला कळला नाही, पण हा साधक पाहून तो खुर्चीवरचा राजा मात्र अनभिषिक्त आनंद साम्राज्यावरती विराजमान झालेले स्वामीजी साधकाच्या दिशेनं आले आणि त्यांनी सांगितलं, तू मला स्पर्श करू नको, मी तुला स्पर्श करतो. तो दिवस मला आता आठवेन आहे, आपला जेव्हा अनुग्रहाचा अधिकार आपल्याला दिले तो दिवस त्यांनी साधला. आणि म्हणून स्वामीजींच्याच रूपामध्ये पुन्हा एकदा मकरंदनाथ, मला कधी असं वाटत नाही स्वामीजींनी 96 साली देह ठेवला, पण त्याच्यानंतर स्वामीजी संपूर्णतया मकरंदनाथांमध्ये मला दिसतात. किंबहुना स्वामीजींकडे जेव्हा आले तेव्हा ते 61 वर्षांचे, म्हणजे 61 होती त्यावेळी. आणि मकरंदनाथ जसं म्हणाले मी 15 वर्षापासून पाहतो, तसं मी निदान एक 5-10 वर्ष पुढे समजा, पण तेव्हापासून त्यांना पाहते, बारामतीचे म्हणून ओळखते, जास्ती आनंद वाटतो, जवळीक वाटते. आणि हे सगळं करता करता तेच त्या गादीवरती विराजमान झाल्यानंतर पुन्हा एकदा मकरंदनाथ या रूपानं आपल्या सान्निध्यात आले. उलट मला मकरंदनाथांना काही मोकळेपणानं सांगता येतं, बोलता येतं. जेव्हा ते 10 मिनिटं म्हणत होते, मी सारखा विचार करत होते की ते पुन्हा मला फूल टाकतील का, काही खुणवतील का. पण म्हणून मी हा प्रयोग केलेला आहे, म्हणजे खा हा पहिलाच प्रयोग म्हणायला हरकत नाही. पण आपल्याला लक्षात आलं असेल की प्रेम आहे, नंतर स्त्री दाक्षिण्य आहे, स्त्रियांच्या बद्दलची कणव आहे, आणि विजयाचं जीवन त्यांनी आपल्या जीवनामध्ये कसं विजयश्री ओढून आणली, हे तीनच गुणांचं चिंतन मी या ठिकाणी केलेलं आहे. अगदी थोडक्यामध्ये स्वामीजींच्याकडे पाहत असताना इतक्या गुणांची दाटी असते, आणि मग मला मोरोपंतांची आठवण होते, लिहिता लिहिता कशी शक्ती त्यांना संपन्न होती पहा. असं म्हणतात की ते लिहित असायचे आणि एका हाताने असं करत असायचे. मला अतिशय ती गोष्ट आवडते म्हणून पुन्हा पुन्हा सांगते मी. आणि मग त्यांचा एक मित्र बघायला आला त्यांच्याकडे. आता मोरोपंतांचं फार मोठं स्मारक बारामतीमध्ये होतंय, तुम्ही जेव्हा याल साधक मंडळी तेव्हा पाहता येईल. आणि म्हणून त्यांचा मित्र त्यांना घेऊन आलता मोरोपंतांना बघण्यासाठी. लिहिताना ते म्हणाले, अहो एवढा मोठा माणूस आहे, हे असं काय हाताने करतात, आपल्याला तर नव्हतं ना खुणावत. ते म्हणाले, छे आपल्याला नाही. अहो ते लिहित असतात तेव्हा शब्द एवढी गर्दी करत असतात आणि आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला घ्या असं म्हणत असतात. तेव्हा एक हाताने ते असं करतात, दुसऱ्याने दुसऱ्याला बाजूला करतात. मकरंदनाथ दोन्ही हाताने आपल्याला असे करतायत. हा मोरपंतांच्यातला आणि मकरंदनाथांच्यातला फरक आहे. तेव्हा दोन्ही हातांनी आपल्याला अधीरतेने सलगी देण्यासाठी हे व्यक्तिमत्व विराजमान झालेलं आहे. आणि विजयादशमीच्या सुमुहूर्तावरती हे चिंतन करण्याची संधी मला दिली, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते.
हरी हरी. पुष्पाताई, हा तुमचा पहिलाच 15 मिनिटाचा प्रयोग अतिशय यशस्वी झाला. हा यशस्वी होणार हे मला माहीत होतं, असं असल्यामुळं मला जे काही बोलायचं होतं ना ते तुम्ही बोलायच्या आधीच मी बोलत घेतलं. हो, त्यामुळे मला ती लिबर्टी होती. स्वामीजी का प्रेम करत असत त्यांच्यावर हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आपण एक 2 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. त्रिंबुला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।